बऱ्याचशा फूड शोज मधून बऱ्याचशा टी व्ही चॅनेल्सवरती ज्यांना आपण पाहत आलेलो आहोत ना, विष्णू मनोहर जी ते आज आपल्यासोबत आहेत MH935 मध्ये. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर MH935 मध्ये महक तुमच्या सोबत आहे. आणि ज्यांना आपण अगदी म्हणजे माझ्या लहानपणापासून मी ज्यांना बघत आली आहे आणि आईंना मी हट्ट करायचे की मला ना ह्यांच्यासारखं जेवण तू बनवून खायला घाल, असे विष्णू सर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर.
नमस्कार महक. तू बोलता बोलता मला खूपच मोठं करून टाकलं आणि स्वतःला खूपच छोटं करून टाकलं.
नाही खरं तर म्हणजे मला जितकं आठवतं ना, म्हणजे मी कॉलेजमध्ये वगैरे असेन तेव्हा आणि मी आईला सांगायचे की तू फक्त बघतच बसतेस, तू ते ट्राय करत नाहीस घरी, असं सांगायचे मी आईला. मग त्यानंतर ते हळूहळू मीच ट्राय करायला लागले तुम्हाला बघून बघून.
अरे क्या बात है.
येस,
व्हेरी गुड.
आज वर्ल्ड फूड डे आहे, त्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
हो, विश्व खाद्यान्न दिवस.
येस,
आणि तुम्हाला पण शुभेच्छा सगळ्यांना.
इनफॅक्ट
हा विषय आपण रोजच किंवा दिवस रोजच बनवतो.
खरंच खरंच
आपल्या आयुष्यात
खरं तर अन्न जे आहे ते नाही मिळालं आपल्याला तर आपला दिवसही पूर्ण होत नाही. त्याच अन्नाचा म्हणजेच फूडचा जेवणाचा दिवस आज आपण साजरा करतोय. विश्व खाद्यान्न दिवस म्हणजेच वर्ल्ड फूड डे आपण आज सेलिब्रेट करतोय. तुमची सगळ्यात फेवरेट डिश कुठली आहे सांगा ना मला, आणि कधी तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही मला सांगा. सध्या कदाचित फोन लाईनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुम्हाला म्हणाले की RJMHEK935 फॉलो करा इंस्टाग्रामवरती आणि तिकडे मला सांगू शकता तुम्ही. जल्दी से बताइए मुझे वहां पर आपका डायरेक्ट मैसेज मुझे वहां पर आ जाना चाहिए. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.